आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13,041 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांना मंजुरी. भारत सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेची चौथी फेरी आज सिंगापूरमध्ये. रशियातील मॉस्कोमध्ये आजपासून 4 दिवसीय इंडिया डे महोत्सवाला सुरुवात. 35 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बांगलादेशात आज राष्ट्रपती पदासाठी निवडणूक. आणि FIH हॉकी विश्वचषकात भारतीय पुरुष हॉकी संघाचा पाकिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13,041 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये 4 रेल्वे प्रकल्प आणि एका महामार्ग प्रकल्पाचा समावेश आहे. नवी दिल्लीत काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधील 8 जिल्ह्यांमध्ये रेल्वेचे 4 मल्टी ट्रॅकिंग अर्थात अतिरिक्त मार्गिका प्रकल्प राबवले जातील. 9,450 कोटी रुपये अंदाजित खर्च असलेले हे प्रकल्प 2030-31 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग 22 मुझफ्फरपूर सीतामढी सोनबरसा या विभागाचे 4 पदरी मार्गात श्रेणी सुधारणा करण्यासही मंजुरी दिली आहे. भारत सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेची चौथी फेरी आज सिंगापूरमध्ये होत आहे. यामध्ये भारताच्या वतीनं अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तसंच वाणिज्य, उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद हे मंत्री सहभागी होत आहेत. ISMR ही यंत्रणा नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांसह विविध क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ आहे. याची पहिली बैठक सप्टेंबर 2022 नवी दिल्लीत, त्यानंतर दुसरी बैठक ऑगस्ट 2024 सिंगापूरमध्ये आणि तिसरी बैठक ऑगस्ट 2025 नवी दिल्लीमध्ये झाली होती. या बैठकांमध्ये प्रगत उत्पादन, संपर्क व्यवस्था, डिजिटलायझेशन, आरोग्य सेवा आणि वैद्यकीय क्षेत्र, कौशल्य विकास आणि शाश्वतता यावरच्या चर्चांमधून भारत सिंगापूर सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा आराखडा तयार करण्यात आला होता आणि त्याचं प्रकाशन गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या भारत भेटीदरम्यान करण्यात आलं होतं. दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री व्हिव्हियन बालकृष्णन यांची सिंगापूरमध्ये भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत या नेत्यांनी चर्चा केली. त्यानंतर डॉ एस जयशंकर यांनी बालकृष्णन यांच्यासोबत सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या नवीन कार्यालयीन इमारतीची पायाभरणी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नवी दिल्लीत जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. दोन्ही मंत्री सागरी सुरक्षा क्षेत्रातील सखोल सहकार्य तसंच मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत अधिक सहकार्य वाढवण्याबाबत विचारविनिमय करणार आहेत. दरम्यान जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी काल मुंबईतील वेस्टर्न नेव्हल कमांडला भेट दिली. यावेळी त्यांनी नौदल प्रमुख अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन आणि वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन यांच्याशी चर्चा केली. तामिळनाडूत चेन्नईजवळ महाबलीपुरम इथं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली 31वी दक्षिणी क्षेत्रीय परिषद होत आहे. यामध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आदी राज्यांचे मुख्यमंत्री, 2 वरिष्ठ मंत्री तसंच पुद्दुचेरी, अंदमान, निकोबार, लक्षद्वीप समूह या केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी होत आहेत. यामध्ये मुख्यतः दक्षिणेकडील राज्यांमधील अंतर्गत सीमावाद, कावेरी पाणीवाटप प्रश्न आदी विविध महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. या राज्यांमधील परस्पर सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीनं तसंच केंद्र सरकारशी अधिक समन्वय राखण्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण बाबींवरही यावेळी विचारविनिमय करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रशियातील मॉस्कोमध्ये आजपासून 4 दिवसीय इंडिया डे महोत्सवाला सुरुवात होत आहे. हा महोत्सव संस्कृती, परंपरा आणि दोन्ही देशांमधील नागरिकांमधील संबंधांचा उत्सव असून तो मॉस्कोमधील गोस्टिनी द्वोर इथं आयोजित करण्यात आला आहे. संस्कृतींची एकता, लोकांची मैत्री या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात विविध ठिकाणी अनेकविध कार्यक्रम सादर केले जातील. सुमारे 20 विशेष विभागांमध्ये योग, बुद्धिबळ, भारतीय विवाह सोहळे, नृत्य आणि आयुर्वेद यांसारख्या भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा अनुभव घेण्याची संधी नागरिकांना मिळेल. या महोत्सवात रशियातील सुमारे 75 योग संस्था आणि इतर देशांमधील प्रशिक्षक सहभागी होतील. तसंच भारतीय नृत्याची विविधता आणि कलात्मक परंपरा दर्शवणाऱ्या सादरीकरणांमध्ये 200 अधिक भारतीय आणि रशियन नर्तक सहभागी होणार आहेत. याव्यतिरिक्त उत्सवात सहभागी होणाऱ्या नागरिकांना पाककलेचं प्रात्यक्षिक वर्ग तसंच अस्सल भारतीय पदार्थ रेस्टॉरंट यांच्या माध्यमातून भारतीय खाद्य संस्कृतीचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. 35 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बांगलादेशात आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. यात सत्ताधारी बीएनपीचे ज्येष्ठ नेते मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर आणि 11 पक्षीय विरोधी आघाडीचे उमेदवार कर्नल ओली अहमद यांच्यामध्ये ही लढत होत आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी संसदेच्या इमारतीमध्ये आज दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये मतदान पार पडेल. निवडून आलेले नवीन राष्ट्राध्यक्ष उद्या संध्याकाळी बंग भवनच्या दरबार हॉलमध्ये बांगलादेशचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचे निकटवर्तीय मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच गेल्या महिन्यामध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्यामुळे ही राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. युवा संगमच्या 7व्या टप्प्यातील नोंदणीसाठीची अंतिम मुदत या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत वाढवण्यात आली असल्याचं शिक्षण मंत्रालयानं कळवलं आहे. 18 ते 30 वयोगटातील तरुण, उच्च शिक्षण संस्था, एनएसएस स्वयंसेवक आणि युवा व्यावसायिक हे अधिकृत युवा संगम पोर्टलद्वारे नोंदणी करू शकतात. युवा संगममध्ये निवडले गेलेले विद्यार्थी विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा 5 ते 7 दिवसांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक दौरा करणार आहेत. क्रिकेट. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. भारतानं श्रीलंकेच्या संघासमोर विजयासाठी 372 धावांचं लक्ष ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेचे सर्व फलंदाज 206 धावांमध्येच बाद झाले. मानव सुतारनं श्रीलंकेचे 6 गडी बाद केले. एफआयएच हॉकी विश्वचषकात भारतीय पुरुष हॉकी संघानं काल झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत पुढील फेरीमध्ये प्रवेश केला आहे. हरमनप्रीत सिंग आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी 2 गोल केले तर अभिषेकनं 1 गोल केला. भारतीय महिला हॉकी संघ अंतिम ड गटामध्ये आज इंग्लंडशी सामना करणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13,041 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांना मंजुरी. भारत सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेची 4थी फेरी आज सिंगापूरमध्ये. रशियातील मॉस्कोमध्ये आजपासून 4 दिवसीय इंडिया डे महोत्सवाला सुरुवात. 35 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बांगलादेशात आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक. आणि एफआयएच हॉकी विश्वचषकात भारतीय पुरुष हॉकी संघाचा पाकिस्तानवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.